आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात गरिबी आणि भूक निर्मूलन करणारी तसंच तरुणांना समान संधी देणारी धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ ठेवला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज तहकूब. माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या 7 मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. देशात गरिबी आणि भूक निर्मूलन करणारी तसंच तरुणांना समान संधी देणारी धोरणं राबवून भारतानं जगाला वस्तुपाठ घालून दिला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आज जागतिक मानवी हक्क दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 1948 मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबरला प्रसिद्ध झाला होता. आपले हक्क आपलं भविष्य या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे. मानवी हक्क दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती बी आर गवई यांनी सांगितलं की देशात यावर्षी राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये 7,70,00,000 प्रकरणं निकाली काढली गेली. देशात दरवर्षी 3 राष्ट्रीय लोक अदालती आयोजित केल्या जातात आणि अनेक वर्षांपासून थकीत असलेली प्रकरणं परस्पर सहमतीनं निकाली काढली जातात अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त राजभवनातल्या दरबार हॉल इथं महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांच्या शिक्षणाचा समावेश करून युवांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची जाणीव निर्माण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. विविध दुर्लक्षित समाज घटकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणारी 7 सत्रही या कार्यक्रमात झाली. तसंच महात्मा गांधींच्या 11 आधारित प्रदर्शन तसंच मानवाधिकारांसंबंधित विविध विषयांवरची दालनही यावेळी लावण्यात आली होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नाशिकच्या कमल लहारे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
मी इथं राजभवनामध्ये कार्यक्रमाला आलेले आहे आणि इथं खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या आदिवासींसाठी प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप छान माहिती दिलेली आहे आणि आम्हाला कुठं म्हणजे असं काही बाहेर आल्यावरच काही शिकायला मिळतंय.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी 12 आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचं पालन केलं जावं तसंच देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं. राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज तहकूब केल्याचं जाहीर केलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारून पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणार्थ नाईलाजाने विरोधी आघाडीला हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत निवड झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील. या मुलाखतीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं आज पहाटे बेंगळुरू इथं त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि आज पहाटे त्यांचं निधन झालं. एस एम कृष्णा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली. 1999 ते 2004 या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2009 ते 2012 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणूनही कार्यरत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कृष्णा हे अनुभवी संसदपटू होते. त्यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कायम जपली. त्यांच्या निधनामुळे देशानं राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व गमावलं असल्याची भावना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या अपघातातील मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे तर जखमींची संख्या 49 झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान या बसच्या चालकाला न्यायालयानं 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी उद्या देशभरातल्या 51 केंद्रांवर होणार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्याचं उद्घाटन करतील. सुमारे 1300 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यंदाच्या हॅकेथॉनमध्ये संस्थास्तरावर 150% वाढ नोंदवली गेली आहे. नागपूरमध्ये हिंगणा इथल्या GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातही ही फेरी उद्या होणार आहे. विविध राज्यातून आलेले विद्यार्थ्यांचे 20 चमू केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सॉफ्टवेअर विकसित करणार आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बांगलादेश सरकारनं अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत आणि हिंदू धर्मगुरूंची सुटका करावी असा आग्रह भारत सरकारने करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. धुळे शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला. सोलापुरात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी बांगलादेशाचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला. रत्नागिरीत विश्व हिंदू परिषदेनं मोर्चा काढला होता. यात आमदार उदय सामंत आणि किरण सामंत हेही सहभागी झाले. विदर्भात गोंदिया आणि अकोला इथंही जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यावेळी बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठवाड्यात धाराशिवमध्ये सकल समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. हिंगोलीत गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदेड, परभणी आणि जालना शहरातही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बांगलादेशच्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी बदलापुरामधून अटक केली आहे. त्यांना गुहागरच्या न्यायालयानं 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात गरिबी आणि भूक निर्मूलन करणारी तसंच तरुणांना समान संधी देणारी धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ ठेवला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज तहकूब. माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या 7 वर. मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.